के पी कडून तुम्हाला मिळालेला पाठिंबा स्वरूप काय आहे?
त्यांनी आम्हाला गुणवत्तेसंदर्भात सहकार्य केलं, भौतिक सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत, म्हणजे त्याच्या सहकार्यातून आम्ही शाळा डेव्हलप करायचा प्रयत्न केलेला आहे. अजून महिन्यातून ते भेटी देतात, मार्गदर्शन करतात, तुम्ही हे करा, हे कमी आहे तुमचं, तर त्याप्रमाणे आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतो, मुलांचं गुणवत्ता विकास वाढवण्याचा प्रयत्न करतोय.
बरोबर, म्हणजे सगळं चांगलं झालं.
हा,
आणि काय आहे ते तुम्ही सांगू शकता, काय चांगलं नाही झालं, काही उदाहरण?
तर चांगलं काय आहे ना, आमच्या इथं सगळंच आहे, पण भौतिक सुविधा ही कमी पडेल, पाण्याची सोय म्हणजे टाकी नाही
पाण्याची,
कारण जोपर्यंत विहिरीत पाणी असतं तोपर्यंत आम्ही झाडं वाढवतोय. मुरांना स्वच्छतेमध्ये पाणी ठेवतोय आम्ही, ते त्याचं पाणी जर उपलब्ध असलं तर बरं होईल शाळेसाठी. ही भौतिक सुविधेची गरज आहे.
लॉकडाऊन दरम्यान के पी सी संवाद कसा बदलला?
के पी लॉकडाऊनमध्ये का, आम्ही अधूनमधून शाळा घ्यायचो ऑनलाईन, पण
ओके
यायचो कधी कधी एक तास यायचो, ते जेचं लॉकडाऊनचे काही नियम होते ते आम्ही पाळून मुलांना अंतरामध्ये ठेवू, अंतरा ठेवून त्याच्यामध्ये अध्यापन करायचो आम्ही. कधी शाळेमध्ये बंद ठेवलेले नव्हते आम्ही,
नव्हते
म्हणजे कसं नियम होते,
हो
एक तुम्ही कुठेतरी मुलांना घेऊन बसा,
बरोबर
अंतर ठेवून मास्क लावून, ते कोरोनाचे नियम होते ते पाळून आम्ही मुलांचं अध्यापन करायचो. पण जास्त आम्ही 8 तास देऊ शकत नाही, काही तास का होते, एवढ्यानुसार तुम्ही एवढ्यानुसार बसा असं.
बरोबर. मग केंद्र प्रमुख अजूनही तुमच्या शाळेला मार्गदर्शन करतात?
हो चालू आहे. आता 2 दिवसपूर्वी येऊन गेले, त्यांच्या मार्गदर्शन केले, प्रत्येक मुलांना झाडं दिलेली आहेत, वाटून दिलेले आहे, प्रत्येक झाडाजवळ आम्ही बोर्ड तयार केलेले आहेत, त्या मुलांना त्या झाडाची काळजी घ्यायची, तुम्ही याला पाणी घ्यायचं. आणि सर एक विशेष म्हणजे आम्ही बॉटल आणले आहेत, त्या बॉटलमध्ये पाणी ठेवायचं, म्हणजे खाली छिद्र पाडलेलं आहे,
बरोबर
त्याचे पाणी झिरपून ते झाडाच्या मुळापर्यंत जाईल असं, म्हणजे पाण्याचा योग्य वापर करतात मुलं.
मग मार्गदर्शनाचा तुमचा सध्याचा अनुभव काय आहे?
आम्हाला मार्गदर्शनाचं मार्गदर्शनमुळे सर दिसतं तुम्हाला इथे, जर के पीने जर मार्गदर्शन नाही केलं असतं तर आमची शाळा कदाचित डेव्हलप नाही झाली असती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एवढं फुलबाग परसबाग केलेलं आहे, मागे फुलबाग आहे, टॉयलेट बाथरूमची सोय केलेली आहे, त्यांच्या मार्गदर्शन केलं, तुम्ही हे करा ते करा, मग आम्ही त्याच्यानुसार करतो, पुढचं पाऊल उचलला आम्ही.
हो हो,
तयार असतो.
हो, म्हणजे त्यांच्या मार्गदर्शन हे
उपयोगी आहे.
मग केंद्र प्रमुखने तुमच्या शाळेला किती भेट दिली कोविडच्या पूर्वी?
सर
1 महिना किती वेळ ते यायचे इकडे?
सर ते कसं काय गोष्टी म्हणजे मोबाईलवर आम्हाला सांगायचे,
ओके
तुम्ही शाळेत जा, व्हिजिट करा, हे बघा, मुलांचं शिक्षण घ्या, अध्यापन चालू ठेवा, कोविडचे नियम पाळून अध्यापन करत जावा सांगायचे ते.
आणि कोविडच्या दरम्यान त्यांनी भेट दिलं होतं
एवढं सर लक्षात नाही.
हां चालेल,
फक्त फोनवरती आमचे होतं संभाषण, व्हॉट्सअपवरती. हां
बरोबर,
आमचं सर व्हॉट्सअप ग्रुप होता कोविडच्या काळामध्ये, मुलांना आम्ही अभ्यास द्यायचो, व्हॉट्सअप ग्रुप होतं त्याच्यावरती, तेवढं फार व्हायचं.
ओके, मग सतत के पीच्या संपर्कात तुम्ही राहिलं?
हो.
मग के पीने केलेल्या समर्थनांचे स्वरूप कसे होते?
समर्थन म्हणजे
सपोर्ट. त्याचं स्वरूप कसे होते?
स्वरूप होते, पहिल्यांदा ते आले, शाळा व्हिजिट केली,
हो
सर तुमच्या शाळेमध्ये कमी आहे,
बरोबर,
परिसर स्वच्छ ठेवा,
हो
नंतर मग त्यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली बहुत म्हणजे फार आम्ही म्हणजे शाळेचं डेव्हलप केलं आहे सांगायचं झालं तर. तुम्हाला दिसतं सर इथे?
हो हो, बघितलं आम्ही, पण तुम्ही बोलला तरी अजून बरं आहे. त्यांचा सपोर्ट उपयोगीत आहे?
उपयोगीत आहे सर, ते मार्गदर्शन आहे का असं कायमस्वरूपी आम्हाला असतं त्यांचं मार्गदर्शन.
बरोबर. केंद्र प्रमुख तुम्हाला स्थानिक समस्यांमध्ये मदत करण्यास सक्षम आहेत का?
हो स्थानिक.
काही उदाहरण देऊ शकतो
म्हणजे सर, आता आमच्याकडे एफ एल एम म्हणून एक कार्यक्रम आहे, भारत निपुण
हो
माता गट
हो,
त्या दिवशी मीटिंग घेतली.
अच्छा.
हा त्यांचे फोटो पण आपल्याकडे आहेत.
हो हो हो, नंतर बघू.
आणि म्हणजे त्यांनी मीटिंग घेऊन त्या माता पारक यांना म्हणजे सक्षम करण्याचे म्हणजे प्रयत्न केला, त्यांनी मार्गदर्शन केलं.
अजून काय सांगा ना त्या प्रोग्राम काय काय झालं होतं त्याच्या.
पुढचा प्रश्न.
तुम्ही केंद्र प्रमुखच्या पाठिंब्याचे एखादे उदाहरण देऊ शकल का, जिने तुमच्या वर्गातील शिकवण्याच्या शिक्षण शाळेच्या चांगले काम केले आहेत?
हा सर, एक वेळेस मी मराठीमधून स्वर म्हणतात
हो
म्हणजे ए एन कधी द वापरतात बरोबर, म्हणजे आर्टिकल
बरोबर
कधी वापरतात, तर मी त्यांनी सांगितलं सर तुम्ही असं असं करा, इंग्लिशकडे लक्ष द्या, असं करू म्हणजे आपण इंग्लिशमधून ए म्हणतो पण मराठी म्हणतो अ
बरोबर.
ह्या गोष्टी त्यांनी म्हणजे मुलांना अध्यापन केलं, ते आम्हाला मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे त्याची. आणि जे केंद्र प्रमुख आहेत ना क्रिकेट सर, हे घेतात पाठ,
घेतात
येतात मार्गदर्शन करतात, सर असं पाठ घ्या तसं पाठ घ्या, त्यांच्या मार्गदर्शनाने आपण पुढे पाऊल टाकत जातो.
मग शिक्षकांना असे वाटतं का की तुमच्या समोरच्या के पीने लक्षात घेतला आहेत
आमच्या अडचण का?
हो
घेतला
घेतला.
ते सहकारी वेळोवेळी करतात, सर तुम्ही असं करा तसे करा, आमची मॅडम पण म्हणजे मार्गदर्शन करतात.
ते प्रोग्राम संबंधित काही सांगू शकता तुम्ही, केंद्र प्रमुख के पी एल प्रोग्राम संबंधित?
म्हणजे सर नेमकं
ते प्रोग्राम होता ना केंद्र प्रमुख अकॅडमिक लीडरशिप प्रोग्राम,
हा
त्याच्या संबंधित. हां, के पीशी तुमचे नाते कसे आहेत ते सांगू शकता? कसं नाते आहे तुमचे
के पीचे सर? कसं
काय एक्सपिरियन्स सांगा, गोष्ट सांगा तुम्हाला आवडलं केंद्र प्रमुखशी.
केंद्र प्रमुख साहेबांचे म्हणजे हे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत जायचं म्हणजे तुम्ही सांगा सर तर ते प्रत पण ते करतात असं. म्हणजे के पी हा एक दुवा आहे सांगायचं झालं म्हणजे, जर विद्यार्थ्यांना काय जर भेटलं नाही तर सर आम्हाला ते मार्गदर्शन सर हे पाहिजे मुलांना हे द्या तुम्ही.
आणि हेडमास्टर आणि तुमचे संबंध कसे आहेत?
चांगले आहे.
ते सांगा ना त्यांच्याबरोबर एक्सपिरियन्स काय.
हेडमास्टर आम्हाला जर आम्हाला एखादा जर घटक शिकवायचा झाला तर ते आमच्या निरीक्षण करतात कधी कधी, सर तुम्ही घटक हा असा शिकवा, लेसन असं कसं असं काय लेसन कसं लर्न करायचं तेच मार्गदर्शन करतात वेळोवेळी. आणि आमच्या चांगलं आहे म्हणजे एच एम आणि टीचरचं. हा
ओके. ते तुमचे जे हेडमास्टर तुम्हाला कसं वाटले, गुरु किंवा इन्स्पेक्टर सारखे वाटले?
गुरु आहेत,
गुरु आहेत,
छोटे गुरु शिवाय काही गोष्टीच होतच नाही. इन्स्पेक्टर नाही काय लेडीज आहे.
चांगली गोष्ट सांगा ना तुमचे हेडमास्टर.
सर हेडमास्टर म्हणजे एक याच्या अगोदर होते आमचे जेंट्स होते हेडमास्टर, त्यांची बदली झाली आता लेडीज झालेली आहे. मग ते कसं त्यांनी पहिलं आम्हाला ह्या शाळेला कंपाऊंड नव्हतं,
कंपाऊंड
मग त्यांच्या कुठून ना तरी आणलेलं कंपाऊंड झालं, वॉल कंपाऊंड झालेलं आहे. पहिलं पडे नादुरुस्त होतं, ते व्यवस्थित करून ते टॉयलेट बाथरूम मुलांचं स्पेशल युनिट आहेत. आणि सर झाडं लावलेली आहेत,
झाडं लावले
त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या त्यांनी म्हणजे प्रत्येक जसं आपण मूळ जपताना तसं सर झाडाची पण ते मेहनत घेतात.
यू वॉन्ट टू आस्क आस्क इट नो यू. म्हणजे 2014 तुम्ही ॲज अ टीचर जॉईन केला, इथे जॉईन
केला,
तुमचा एक्सपिरियन्स सांगा, तुमचा ओन काय
माझं ना
हा वाटतं कसं एज्युकेशन काय काही सांगा तुमचा एक्सपिरियन्स.
सर 2000 आम्ही परमाण झालो
हो, कधी झालं?
2014
14
आम्ही अनट्रेन होतो. हा अनट्रेन होतोय पण आमची जी सेवा पकडली 2014 पासून तेव्हा शाळा ही शाळेला वॉल वॉल कंपाऊंड होतं, मुलांचं खेळण्याचे प्रश्न आम्ही ग्रामपंचायत वेळेवर पत्रव्यवहार केलो करून केला तर त्यांच्या याच्यानुसार आम्हाला वॉल कंपा मिळालं. अजून गुणवत्ता तेव्हा कमी होती. आम्ही जेव्हा ट्रेन झालो म्हणजे आम्ही ट्रेनिंग केलं DEDचं हे ते नंतर आम्हाला कसं अध्यापन करायचं त्या पाच पद्धतीनुसार हार्बर्डच्या पाच पंचपद्धतीनुसार त्यानुसार आम्ही अध्यापन आमच्यामध्ये आता म्हणजे पोरांमध्ये विकास झालेला आहे. अध्यापनामध्ये आमच्या सुधारणा होऊन म्हणजे पोरांची गुणवत्ता पण सुधारलेली आहे. कसं आहे सर हा ग्रामीण भाग आहे म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल परिस्थितीमध्ये आपण यावं लागते.
आणि काय अपेक्षा आहेत तुमची शिक्षण विभागातून? काय अपेक्षा तुम्हाला काय करावं काय नाही करावं काय चांगले करावं काहीतरी सांगा. काय पण अपेक्षा तुमच्याबद्दल
शिक्षण विभागाकडे काय अपेक्षा करणार सर?
हां काय अपेक्षा नाही तुमची? काय नाही ठीक.